तुम्ही हक्की लार गाडेत ढेकून हाकी, ते भरी घट्ट राहते, भरी रुबडीकून धावते, भरी सामान लुभावून घेऊन जाते, भरी मोठं रोदा करत रोडवर हक्क्याला भेव लागेसी जात राहते. जलक म्हणून घेणायसी ते गाडी उबडं पडून, त्यांटी माणसं बाहेर लवून पडला म्हणून घे. काय होते हो मा, एक लहानचं मुला मोठे गाडेत थारल्यांगर, एक लहानचं हरानी एक मोठे घरारचं झाकण बुडवून टाकल्यांगर, एक लहानचं पुरगू एक मोठे बवरात काय नाही करत गाणी, ते मंदल मंदलांगर येल्या ते पीक हक्क गुडं नाशदम करतात. खमाले मनसाले काय नाही उरे, पीक पिकले तवर मनसा हक्के दिनी शिमण्यात खमा, नाही तर खमाले त्याले काय नाही उरे. शिमण्या गुडं लहान चेसकी लहानचे शिमण्या गुडा पिकात मोठं नष्ट पाडतात. तुम्हाला वरकस की एक लहानचं पापू भरे जिनात नरकात नाही तिथं, माणसं त्याचे नदरीत मोठं म्हणून घेमा पापू करण्याशी जाऊसे, गाणी त्यातवर लहानचं पापू कुडा पापस म्हणून घेण्याच्या तप्पू करतात. कानी ते लहान पापू एक मात्रम नाही राहाय, एक्याले एक पाप हक्के जमा होऊन लहान पापू मोठं पापांगर होऊन जाते. अधिकोन तुला एक लहान सामान पाईकपण करतस, त्या मगन नकर मोठो, नाही तर एक लहान लबाड सांगतस, त्या मगन मोठं लबाड. लहान पाप करले तवर दैथांत उरीत चिकवून घेतत, तवर आम्ही मोठं पाप करण्याचे नाही राहू. देवाच्या नदरीत लहान पापू मोठं पापू मन तेडा नाही तर, पाप हक्के गुडा देवाच्या घोटी ऐकण्याशी जनस, पाप हक्क्यात देव नाही इष्ट पडे. भरे जीन त्यांच्या पापात एक पीसा सऱ्याकून चाल करतत, त्या मगन दोन तीन, त्या मगन त्याला पिमाले पैसे नाहीशा पाईकपण करतत, त्या मगन लगन होले बायका मग पडत अजू झगडा गरीबपणातून चुकवून घेणं त्याकून वस्तू नाही होय. दैत त्याचं गोट ऐकाच्या ते कशी पाडते, खाले म्हणत्या दैत काय म्हणते म्हणत्या, लहानचं पापू काय नाही होय तर हक्की करतात की म्हणते. जल्या देवा गोट असे सांगता येतं, पापात हेडून टाकून घे येसूकडे ढकत पुढंच चालू. हो एक लहानचं पापू भर जिनं भक्ती माणसांत गुडा नरकात नेते, एक लहान पाईकपण लहान लबाड पैशावर प्रेम सिनरपण पक्क्याच्याच सामान हेडून घेणं असूया नमका नाहीशी राहणं. मंत्रालु आचारालु पद्धती हे हक्क्यात गुडा देवागोट नाही ओप्पून घे, हे हक्के गुडा देवानदरीत पापस हे मनसांत नाशनम करतं. देवागोट ऐकण्याशी पाप करांच देवाकून लत्त खाते. हक्के पापू लहानचे मोठे झाल्या हांच्या मनातून बाहेर जमा कशी मारी, येसू हमा मंदिर हमाले येले तवर पापची सम देमा योहान मनाचं भक्ती माणूस एक सांगलं, इगे दुनियारचं पापू हमगेम जमाचं देवा गोरले पिलं, त्यांना येसू प्रभू होय, त्यांना गोरले पिलं हमासाठी सिलव्यात मरून गेलं, त्यांना मरण्याकून हांचे लहान पापू मोठे पापातून हमाले सुटणी भेटलं. देवा जबर तुझं पाप ओपून घे त्यात सोडून दे, त्यांना हे पाप क्षमिंचून तुत धड कराले सिद्ध आहे. हांचं पाप करा मनसू, त्यासाठी आधी हांचं मनसू मारा, येसू हेकलस हांचं मनसू मारचांच, तुझं तुनं ऊन करून घेऊन येसू जबर तुझं पाप ओपून घे, तुझं मनसू मारचून घे, गबरच्या जीवांजानी कर मनात त्यांना तपचार त्यांना तुत तेच करते.